यांची नामे ही अनाने अनारिसी वर्तने वेश ही सिनाने आघवे यांचे ऐसे देखोनी किरीटी भेद सुसी हनपोटी तरी जन्माची या कोटी न लाहसी निघो पै नाना प्रयोजन शिळे दीर्घे वक्रे वर्तुळे होती एकाचीच फळे तुंबिणीयेची होतू का उजू वाकुडे परी बोरीचे हे न मोडे तैसी भूते अवघडे परी वस्तू उजू अंगार कणी बहुवसी उष्णता समान जैशी तैसा नाना जीवराशी परेशु वसे गगन भरी धारा परी पाणी एकची वीरा तैसा या भूताकारा सर्वांगितो हे भूत ग्राम विषम परी वस्तु ते एथ सम घट मठी व्योम जिया परी हा नाशता भूत भासु एथ आत्मा तो अविनाशु जैसा केयुरा दिकी कसु सुवर्णाचा एवं जीव धर्म हिनु जो जीवेसी अभिन्नु देखे तो सुनयनु ज्ञानियान माजी ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसू तो वीरेशा हे स्तुती नोहे बहु असा भाग्याचा तो
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर सखेति मत्वा प्रसभम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानंत वेदम मया प्रमादात प्रणयेन वापी यच्चाव हा सार्थमसत कृतोसी विहार शय्यासन भोजनेषु एकोथवाप्यच्युत तत्समक्षं तत्क्षामये त्वाम् अहम् अप्रमेयम् अकराव्या अध्यायातला सख्य भक्ती सख्य प्रकारामुळे तुझी आतापर्यंत माझ्याकडून अवहेलना झाली अशा प्रकारे कबुली देणारा क्षमापन स्तोत्रामधला हा भाग सख्य भक्तीच्या अंतर्गत आपण पाहतो आहोत. सर्व विश्वरूप भगवंतांनी जसं दाखवलं तसं अर्जुनाला दिसलं, भगवंतांच्या इच्छेप्रमाणे दिसलं. विश्वरूप पाहताना अर्थातच अर्जुनाच्या ठिकाणी विविध प्रकारचे भाव निर्माण झाले. याच्यामध्ये प्रथम भाव निर्माण झाला तो दिव्यत्वाचा. अनेक दिव्य दर्शन अर्जुनाला विश्वरूपामध्ये झाली. सर्वांचं कल्याण करणारा महात्मा विश्वरूपाच्या अंतर्गत अर्जुनाने पाहिला. आणि अर्जुनाला धन्य वाटत आहे तोपर्यंतच विश्वरूपाचं विकराळ दर्शन देखील अर्जुनाला व्हायला सुरुवात झाली. विश्वरूपाच्या अंतर्गत जशी या प्रकारची एक विलक्षण दिव्यता होती, पवित्रता होती, तशीच दुष्टता, मृत्यू, सर्व जगाचा संहार करण्याची क्षमता याचंही दर्शन अर्जुनाला व्हायला लागलं. ते दर्शन पाहून राक्षस घाबरत आहेत. देव हात जोडून उभे आहेत आणि ऋषी स्तुती करत आहेत असं अर्जुनाला वाटायला लागलं. पाठोपाठ त्या विश्वरूपाच्या प्रलयकाली विश्वरूपाच्या आत सर्वांचाच प्रलय होतो आहे असं अर्जुनाला दिसायला लागलं. आणि ते विश्वरूपही अर्जुनाला म्हणायला लागलं की तू निमित्त मात्र हो, मी या सर्वांना आधीच संपवलेला आहे. कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्ध हो, लोकांचा क्षय करणारा काळ मी आहे आणि मी काळ होऊन सर्वांना मारतो आहे. हे सर्व माझ्या ठिकाणी संपणार आहेतच, तू निमित्त मात्र हो आणि यश अनुभव. तरी देखील अर्जुनाच्या मनात क्रमाने विश्वरूपाच्या संदर्भात पूज्यता, दिव्यता आणि पाठोपाठ भय निर्माण झालं. अर्जुनाला त्या रूपाचं उबग आला, ते रूप नको वाटायला लागलं. असं अकराळ विकराळ रूप पाहण्यापेक्षा अर्जुनाची भावना अशी झाली की ते सौम्य रूपच चांगलं. आणि अर्जुन ते सौम्य रूप आपल्याला दिसावं म्हणून विश्वरूपाची स्तुती करायला लागला. मागच्या वेळेला आपण पाहिलेलं होतं की अर्जुनाच्या मनात येईल तसं आणि अर्जुन जशी मागणी करेल तसं भगवंत अर्जुनाशी व्यवहार करत होते, त्याची प्रत्येक इच्छा पुरवत होते. त्याला धरूनच अर्जुनाने आता तुझं सौम्य रूप मला दाखव अशा मागणीच्या आधीची प्रस्तावना करायला सुरुवात केली. एथगा कवणा कारणा राक्षस हे नारायणा, न लगतीची चरणा पळते जाहले. इतकं महात्म्य असताना या रूपाचं हे राक्षस कोणत्या कारणाकरता तुझ्या चरणाला खरं म्हणजे येऊन नमस्कार करायचा, चरणाला लागायचं, चरणापाशी थांबायचं हे न करता का पळताहेत कोण जाणे. आणि हे काय तू ते पुसावे येतुले आम्हासी ही जाणवे, तरी सूर्योदयी राहावे कैसे नि तमे. सूर्योदय झाल्यावर अंधकार कसा राहणार म्हणून हे पळतायत. पवित्र विश्वरूपाच्या ठिकाणी राक्षसी वृत्ती कशी राहणार म्हणून हे पळतायत. जी तू प्रकाशाचा आगरू आणि जाहला आम्हासी गोचरू, म्हणून या निशाचरा केरू किटला सहजे. हे येतुले दिवस आम्हा काही नेणवेची श्रीरामा. इतके दिवस हे आम्हाला काहीही समजलं नाही, तुझ्या सन्निध असताना आम्हाला याची कोणतीही जाणीव झाली नाही. आता देखत असो महिमा गंभीर तुझा, आता तुझा अलौकिक गंभीर असा महिमा मी पाहतो आहे. इतके दिवस मला समजला नाही. जेथून नाना सृष्टींची या ओळी पसरती भूत ग्रामाची या वेली तया महत ब्रह्माते व्याली दैवी की इच्छा देवो निस्सीम तत्व सदोदित. देवो निस्सीम गुण अनंतु देवो निस्सीम साम्य सततु नरेंद्र देवाचा. हे देवा विश्वरूपा तू सीमारहित तत्व आहेस. सदा सर्व काळ राहणार तत्व आणि निस्सीम सर्व सीमा मोडून टाकणार सीमाच नसलेलं. आपल्याला या शब्दांचे अर्थ समजत नाहीत. निस्सीम म्हंटल असीम म्हंटल तरी देखील आपल्याला असं वाटतं की फार लांब सीमा असतील कुठेतरी. सीमाच नाहीत ही गोष्ट आपल्याला खरंच कळत नाही. तू तत्व रूपाने आहेस, तू परमात्मा आहेस, तू अनादि आहेस, अनुत्पन्न आहेस. तू अविनाशी आहेस, अदृश्य अविनाशी, सत्तारूप. तू जाणीव रूप आहेस, चैतन्य रूप आहेस आणि नेहमीच तू तसा असतोस. सदोदित तू तसाच आहेस. तू शांत स्वरूप आहेस, एकमेवा द्वितीय अद्वैत. अशा बोधामुळे तू शांत स्वरूप आहेस. देवो निस्सीम गुण अनंतु हे विश्वरूपा तुझ्या गुणांना देखील सीमा नाही, अंत नाही. देवो निस्सीम साम्य सततू नरेंद्र देवांचा आणि तुझ्या साम्याला देखील सीमा नाही. जी तू त्रिजगतीये बोलावा अक्षर तू सदाशिवा तुची सदसद देवा तयाही अतीत ते तू. सत आणि असत आणि सत आणि असत याच्या निरपेक्ष नेहमीच असणार सत. सदसत विलक्षण तू प्रकृती पुरुषांची या आदी तू जी महत्त्वा तूची अवधी स्वये तू अनादी पुरातन. अर्जुनाला विश्वरूप आणि अर्थातच श्रीकृष्ण जो विश्वरूप झाला तर तो कसा दिसायला लागला, त्याचे गुण अर्जुनाला कसे भावायला लागले. तू सकळ विश्व जीवन जीवासी तूची निधान भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याची हाती जी श्रुतीची आलोचना स्वरूप सुख तू अभिन्ना. त्रिभुवनाची आयतना आयतन तू महत्त्वाचं जे घर आहे ते घर देखील ज्याच्या ठिकाणी विश्रांतीला जात असं आयतन असं विश्रांतीचं ठिकाण देवा तू आहेस. म्हणोनी जी परम तू ते म्हणजे महाधाम कल्पांती महत ब्रह्म तुझ माझी रिघे. महत ब्रह्म मूळ माया कल्पांत समयी तुझ्या ठिकाणी विश्रांतीला येते लय पावते. किंबहुना तुवा देवे विश्व विस्तारले आहे आघवे. किंबहुना हे देवा तूच हे सर्व विश्व विस्तारून राहिलेलं आहेस. तरी अनंत रूपा वानावे कवणे तूते हे अंतरहित अशा परमात्म्या तुझी स्तुती आता कशा प्रकारे करावी. जी काय एक तू नभसी कवणे ठाई नससी तू नाहीस असं कोणतं ठिकाण आहे विश्वरूपाच्या अंगाने अर्जुनाने पाहिलं की चराचरामध्ये तोच भरून राहिलेला आहे. हे असो जैसा हसी तैसी आनंद. वायू तू अनंता, यम तू नियमिता, प्राणी गणी वसता अग्नि तो तू, वरुण तू सोम, स्रष्टा तू ब्रह्म, पितामहाचाही परम आदि जनक तू, आणि कही जे जे काही रूप आती अथवा नाही तया नमो तुझ तैसयाही जगन्नाथा. जे जे रूप तुझे आहेत असं आम्ही म्हणतो आणि नाहीत असं आम्हाला वाटतं, पण जी असतात या विश्वरूपामध्ये देखील जे पाहिलं ते सगळं पाहिलं असेल असं नाही. याचं कारण असं असतं की आपण जेव्हा कोणतंही दृश्य पाहतो तेव्हा आपल्याला पाहिलं असं वाटलं तरी न पाहिलेलं खूप असतं एका दृश्यामध्ये देखील. सगळ्याच्या सगळं आपल्याला दिसत नाही. इतकं आपण विसरतो. या हॉलमध्ये येऊन गेलात आणि मग तुम्हाला विचारलं की आज पांडुरंगाला कोणत्या रंगाचं वस्त्र नेसवलेलं होतं, तुम्हाला आठवणार नाही, तुम्हाला सांगता येणार नाही. तुम्हाला जे दृश्य दिसतं ते देखील सगळं दृश्य तुम्ही पाहत नाही. मी मध्ये काहीतरी वाचत होतो तर त्यांनी असं म्हटलं होतं की तुम्हाला तुमची पाहण्याची जी मर्यादा असते, तुमची पत्नी प्रथम तुम्हाला भेटली तेव्हा तिने कोणती साडी नेसलेली होती हे तुम्हाला आठवतं, पण काल तिने कोणती साडी नेसलेली होती हे तुमच्या लक्षात नसतं, हे तुम्हाला लक्षात येत नाही, आठवतच नाही. तुम्ही पाहता तेव्हा देखील संपूर्ण पाहू शकत नाही. संपूर्ण पाहणं ही फार कठीण गोष्ट आहे. म्हणून पाहतो त्याच्यात देखील कितीतरी गोष्टी सुटलेल्या असतात, कितीतरी गोष्टी न पाहिलेल्या असतात. आणि कही जे जे काही रूप आधी अथवा नाही तया नमो तुझ तैसयाही जगन्नाथा. त्यामुळे जे असेल नसेल तुझ रूप तुझ्या रूपामध्ये त्या सकट तुला नमस्कार असो. ऐसे सानुरागे चित्ते नमन केले पंडुसुते. अशा अत्यंत अनुराग भरित चित्तानी विश्वरूपाला पंडुसुतानी अर्जुनानी नमस्कार केला. मग पुढे ती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. आणि त्याच्यानंतर पुढे पुढे सतत सतत नमस्कार नमस्कार असं म्हणू लागला. पाठीतीये साध्यंते निहाळी श्री मूर्तीते. आणि पुढे ती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. पाहता पाहता प्रांते समाधान पावे चित्ते. आणि पुढे ती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. ये चराचरी जी भूते सर्वत्र देखे तयाते. एकदा ती मूर्ती साध्यंत साध्यंत म्हणजे याच्या कल्पनेप्रमाणे त्या मूर्तीचा असलेला आदी आणि त्या मूर्तीचा असलेला अंत पाहून घेतला आणि त्या विश्वरूपाला म्हणायला लागला की नमस्ते नमस्ते प्रभो. त्या मूर्तीच्या अंग प्रत्यंगावर नजर टाकली, समाधान प्राप्त झालं आणि म्हणाला की नमस्ते नमस्ते प्रभो. ये चराचरी जी भूते सर्वत्र देखे तयाते. आता अर्जुनाची स्थिती अशी झाली की सगळ्या चराचर सृष्टीला पाहायला लागला, अचर सृष्टीला पाहायला लागला आणि अचर सृष्टी पाहून विश्वरूपाला म्हणायला लागला की नमस्ते नमस्ते प्रभो, या अचर सृष्टीमध्ये देखील तू आहेस, तुला नमस्कार असो. आणि चरसृष्टी देखील पाहायला लागला, भूतमात्र देखील पाहायला लागला आणि म्हणायला लागला की नमस्ते नमस्ते. ऐसी रूपे तिये अद्भुते आश्चर्ये स्फुरती अनंते तव तव नमस्ते नमस्ते ची म्हणो. आणि स्तुती ही नाठवे आणि निवांतू ही न बैसवे, नेणे कैसा प्रेम भावे गाजोची लागे. किंबहुना या परी नमन केले सहस्रवरी, कि पुढती म्हणे श्रीहरी तुझ सन्मुख नमो. देवासी पाठी पोट आठी की नाही येणे उपयोग आम्हा काही, तरी तुझ पाठी मोरे याही नमो स्वामी. तुला खरंच पाठ आणि पोट असतं की नाही माहित नाही, पण पाठमोऱ्या तुला देखील नमस्कार असो. उभा माझी पाठीसी म्हणून पाठीमोरे म्हणावे तुम्हासी. मी एक देशी आहे, एकाच बाजूनी पाहू शकतो, त्यामुळे माझा पाठीमाग आहे त्याला मी पाठीमाग म्हणतो. खरं म्हणजे पाठीमाग आणि पुढं असं काहीच नाही. सन्मुख विमुख जगेसी न घडे तुझ, आता वेगळा लिया अवयवा नेणे रूप करू देवा, म्हणून नमो तुझ सर्वा सर्वात्मका. आता वेगवेगळ्या अवयवांना, वेगवेगळ्या प्राणी मात्रांना, प्राणी पशु पक्षी जगत वनस्पती दगड धोंडे पर्वत तुझ्या अवयवांना आता वेगवेगळं रूप नकोच पाहायला, तूच आहेस असं पाहावं आणि नमस्कार करावा. म्हणून नमो तुझ सर्वा सर्वात्मका, जी अनंत बळ संभ्रमा, तुझ नमो अमित विक्रमा, सकळ काळी समा सर्व रूपा. आघविया आकाशी जैसे अवकाशची होऊनी आकाश असे, तू सर्वपणे तैसे पातलासी सर्व. किंबहुना केवळ सर्व हे तूची निखिळ, परी क्षीरार नवी कल्लोळ पयाचे जैसे. म्हणून या देवा तू वेगळा नवसी सर्वा, हे आले मज सद्भावा, आता तूची सर्व, आता तूच सर्व काही आहेस हे माझ्या लक्षात आलं. अशा प्रकारे नमः पुरस्तादथ पृष्ठतस्थे नमोस्तुते सर्वत सर्व एव अनंत वीर्यामित विक्रमस्त्वम सर्वम समाप्नोषी ततोसी सर्वः, असं म्हणून अर्जुन स्तुती करायला लागला आणि नमस्कार करायला लागला. अर्जुनाच्या लक्षात आलं की हे विश्वरूप म्हणजे आपल्याला दृश्य दिसणारं सर्व विश्व परमात्मा आहे. या विश्वरूपाच्या अंतर्गत असणारा मातीचं कण देखील परमात्मा आहे. इथं असणारे सगळी भूत मात्र परमात्मा आहेत. आणि तो परमात्मा व्यापक विश्वरूपाने नटलेला आपला समोरचा सखा श्री कृष्ण आहे. त्याच्या देहातून आपल्याला हा सगळा बोध झाला. श्री कृष्ण हा अर्जुनाला बोध होण्याचं निमित्त झालं. आणि वस्तुतः विश्वरूप म्हणून जी वस्तुस्थिती होती ती अर्जुन पाहू लागला. श्रीकृष्ण हे निमित्त झालं. श्रीकृष्णांच्या देहातून अर्जुनाला हे सगळं दिसलं. एकदा हे पाहता यायला लागलं की श्रीकृष्णांच्या देहातून जसं विश्वरूप अर्जुनाला दिसेल तसं कोणत्याही देहातून अर्जुनाला विश्वरूप दिसलं पाहिजे. आणि कोणत्याही देहाच्या ठिकाणी परमात्मा दिसला पाहिजे. वाऱ्याच्या ठिकाणी परमात्मा दिसला पाहिजे, यमाच्या ठिकाणी परमात्मा दिसला पाहिजे, सूर्याच्या ठिकाणी परमात्मा दिसला पाहिजे, पर्जन्याच्या ठिकाणी परमात्मा दिसला पाहिजे. व्यक्तिमात्रांच्या ठिकाणी परमात्मा दिसला पाहिजे आणि व्यक्तिमात्र विश्वरूप दिसलं पाहिजे. आणि तसं दिसायला लागलं म्हणून अर्जुन नमस्कार करायला लागला. अर्जुनाची एक विलक्षण स्थिती झाली, बोधाची एक विलक्षण स्थिती झाली आणि त्या स्थितीमधून अर्जुनाच्या मुखातून शब्द बाहेर पडले. सखेतिमत्वा प्रसभम यदुक्तम अनादराने. मी तुला म्हटलं की हे सख्या, मी तुला म्हटलं की सखा आहेस माझा. कधी कधी मी तुला हाक मारली की हे कृष्ण, हे यादव, हे सखा, अनादराने तुझा महिमा न समजल्याने. अजानता, तुला मी जाणत नव्हतो, तू परमात्मा आहेस असं मी तुला जाणत नव्हतो. तुझा महिमा एवढा व्यापक आहे हे मी जाणत नव्हतो. त्यामुळं प्रेमादाराने म्हटलो का प्रमादामुळं म्हटलो काही सांगता येणार नाही. प्रेमादारांमुळे म्हटलं असेल तरी देखील तुझ्या कृष्ण रूपावरच्या प्रेमामुळे म्हटलो, विश्वरूप समजलेलं नव्हतं. आणि प्रमादामुळे असेल तर तरी देखील विश्वरूप समजलेलं नव्हतं, तू परमात्मा हे समजलेलं नव्हतं. असंच वाटत होतं की तू म्हणजे आपला आत्ते भाऊ, सखा, सवंगडी, मदत करणारा. कृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये अर्जुनाच्या अंगानी न कळत कृष्णाबद्दल असूया होती. महाभारतात एका ठिकाणी कृष्णाने असं सांगितलेलं आहे की हा माझी असूया करतो. अर्जुन हा अप्रतिम योद्धा होता. एक कृष्ण जर सोडला तर अर्जुनासारखं शौर्य त्या काळात कोणाजवळ नव्हतं. पण कृष्ण जर सोडला तर असं म्हटलं जात होतं, ही ती असूया होती. याच्या खेरीज पराक्रम गाजून दाखवावा अशी इच्छा होती. जसं सर्वांच्या समक्ष श्रीकृष्णांनी शिशुपालांचं वध केला, सर्व राजांच्या समक्ष आपापलं सामर्थ्य घेऊन आलेल्या राजांच्या समक्ष एका राजाचा वध करायचा याला फार मोठी छाती लागते. अर्जुनानेही तशी कृत्य केलेली होती. द्रौपदी स्वयंवराच्या वेळेला अर्जुनानी श्रीकृष्णांच्या समक्ष सर्व राजांचा पराभव केलेला होता. कृष्ण असं म्हणतात की मला माहित आहे की हा माझी असूया करतो. जेव्हा युद्धाच्या वेळेला कृष्ण युद्ध करणार नाहीत असं त्यांनी ठरवलेलं आहे असं अर्जुनाला समजलं तेव्हा अर्जुन सुखावलेला होता. कारण हा जर आपल्या बाजूनी लढेल तर आपण आणि हा मिळून कोणी कोणता पराक्रम केला सांगता येणार नाही. आता मला एकट्याला काय ते करता येईल अशी अर्जुनाची निश्चित भावना भूमिका झालेली होती आणि कृष्ण ते जाणून होते. दोघांमध्ये प्रेम होतं, दोघांमध्ये सख्य होतं. ही असूया देखील अतिशय सुप्त होती आणि फक्त अर्जुनाच्या बाजूनी होती, कृष्णांच्या बाजूनी नव्हती. ज्याच्याविषयी आपण असूया बाळगतो फरक आहे की नाही, जवळपास नाही अशी ती स्थिती म्हणतात ना. काहीतरी शब्द वापरतात 19-20 असं काहीतरी शब्द मी ऐकलाय, म्हणजे फरक आहे की नाही, आहे की नाही असं वाटावं अशी. तशी दोघांमध्ये असताना ज्याच्या श्रेष्ठत्वाविषयी आपल्यापेक्षा अधिक नाही असं वाटत होतं तो अतिश्रेष्ठ आहे हे जेव्हा समजतं, अर्जुनाला जेव्हा समजलं की हा परमात्मा आहे, आपण समजत होतो त्याच्यापेक्षा हा कितीतरी मोठा आहे, याचा अंतरंग, याचा बोध, याची शक्ती, सर्व अंगाने हा श्रेष्ठ आहे असं अर्जुनाला समजल्यानंतर कृष्ण म्हणून समजल्यानंतर आणि व्यापक परमात्म दर्शनाने तर अर्जुनाचा अहंकार पार नाहीसा झाला. मी याला समजतो तसा हा सर्वच नियमन करणारा आहे आणि सर्व व्यापी आहे हे जेव्हा अर्जुनाला समजलं तेव्हा तुझ्याशी कृष्ण म्हणून वर्तन जे झालं तो प्रमाद होता असं अर्जुनाला वाटायला लागलं. मया प्रमादात प्रणयेन वापी, प्रमादामुळं किंवा प्रणयामुळं प्रेमामुळं पण माझ्याकडून अनादर घडला खरा. दोन वेळेला अनादर घडतोच, प्रमादामध्ये घडतो, प्रणयामध्ये घडतो, प्रेमामध्ये घडतो. दोन्ही गोष्टी निरनिराळ्या आहेत, वेगवेगळ्या वेळी उपस्थित होणाऱ्या आहेत. अर्जुनाला असं वाटायला लागलं की एवढा मोठा गंभीर महिमा मला समजला नव्हता. भगवंतांचा जो महिमा होता तो यावेळेला जेव्हा दर्शनाच्या वेळेला अर्जुनाला कळला, पण भगवंत हे आधीपासून अर्जुनाला सांगतायत, इमं विवस्वते योगं प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुः इक्ष्वाकवे ब्रवीत. आपला स्वतःचा महिमा अजहा अपिसन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपिसन प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया. मात्र ते देखील कुठेतरी शास्त्र चर्चा केल्यासारखंच वाटत होत. स्वतःविषयी काही सांगतोय एवढंच असं अर्जुनाला कदाचित वाटत असेल. मी अज असताना देखील आणि अव्यय असा आत्मा असताना देखील आणि सर्व भूतमात्रांचा मी ईश्वर असताना देखील बोललेले होते, पण दर्शनाचा जो परिणाम असतो तो विलक्षण असतो. दर्शनामुळे खूप बदल होतो, ऐकणं आणि पाहणं म्हणून जे शास्त्रकर्ते आहेत त्या शास्त्रकर्त्यांना दार्शनिक म्हटलेलं आहे. ते दर्शन घेऊन बोलले, जे ऐकून बोललं जातं वाचून बोललं जातं ते इन्फॉर्मेटिव्ह असतं आणि अनुभवून बोललं जातं दर्शन घेऊन बोललं जातं ते जास्त श्रेष्ठ समजलं जातं. तिथेही भगवंत अर्जुनाला म्हणाले होते की हे मी तुला सांगतो याचं कारण भक्तोसी मे सखा चेती रहस्यम येतदुत्तमम. चौथ्या अध्यायात तू माझा भक्त आहेस आणि सखा आहेस म्हणून हे माझं रहस्य तुला मी सांगतो, पण कळलेलं नव्हतं. अर्जुन असं म्हणतो की अनादराने प्रसभम म्हणजे अनादराने हे माझ्या सख्या, हे कृष्णा, हे यादवा, थोडी थोडी लांब जाणारी अशी वचन आहेत बर का, सख्या खूप जवळच आहे, कृष्णा त्याच्यापेक्षा थोडं लांब आहे, आणि जातीवाचक यादव हे अजून लांब जाणार आहे. मैत्रीच्या वेळेला देखील वेगवेगळी मनस्थिती असते. जेव्हा सखा म्हणतो तेव्हा सर्वात जवळचा म्हणून उल्लेख, कृष्णा म्हणतो तेव्हा सख्यापेक्षा नावाने हाक मारतो तेव्हा किंचित अजून दूरचा. आणि जातीवाचक उल्लेख यादव, काय यादव म्हणाला असेल, आणि यादव म्हणाला त्याच्याकरता वाईट का वाटला असेल. आपली आई ज्या घरामधून आली क्षत्रियांमध्ये, ते यादव कुळ होतं आणि आपलं कुळ क्षत्रियांचं आहे. न कळत माहित होतं की मी जातीने श्रेष्ठ आहे, यादवांपेक्षा मी श्रेष्ठ आहे. तुझीच आई आली ना, वसुदेवाची बहीण कुंती पंडूची पत्नी झाली, पण तरी देखील तू यादव आहेस असं म्हणण्यामागं मी क्षत्रिय आहे हा भाव होता. म्हणून त्याला म्हणायचं की अनादराने बोललो, मी श्रेष्ठ आहे जातीच्या अंगाने हे दाखवून देण्याचा प्रकार यादव या म्हणण्यामध्ये होता. सखेति मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण, हे यादव, हे सखेति. सख्यामुळं पण मी अशा रीतीने तुला हका मारल्या, तुझा महिमा न जाणल्यामुळं हका मारल्या. हा माझ्याकडून प्रमाद घडला म्हण किंवा अति प्रेम झालं म्हण, कारण खूप प्रेमाने जेव्हा बोललं जातं तेव्हा या कोणत्याही बोलण्याचं काहीच वाटत नाही. यादव म्हटला तरी काही वाटत नाही, प्रेमाने माहितीये की आत प्रेम भरून राहिलेलं आहे. परी आईसिया तू ते स्वामी वर वर्णन केलेले असे तुम्ही असताना, कहीची नेणो जी आम्ही, म्हणून कृष्ण रूपाच्या ठिकाणी विश्वरूप दिसल्यानंतर प्रथम स्वरूप समाधान. स्वरूप समाधान होणं, आपण परमात्मा आहोत हे समजणं, कृष्ण परमात्मा आहे असं समजणं आणि कृष्ण विश्वरूप होऊन गेलेला आहे हे समजणं, कृष्णाच्या योगाने बोध होणं. कोणत्याही योगाने जर बोध झाला एखाद्याला तर तो जगाशी विश्वरूप म्हणूनच वर्तन करेल. विश्व परमात्मा आहे या भावनेने विश्वाकडे पाहिल. आत बोध होण्याचा संबंध आहे आणि बाहेरची व्यक्ती ही परमात्मा आहे. त्या व्यक्तीच्या अंतर्गत तसा बोध आहे, ती व्यक्तीच व्यापक आहे. पण असं लक्षात घ्या की माझ्या अंतःकरणात बोध झाला आणि मला तुम्ही परमात्मा दिसायला लागलात. मला तुम्ही परमात्मा दिसायला लागलात म्हणजे ती वस्तुस्थितीच असते. असं जेव्हा घडेल, जेव्हा कधी बोध होईल, तेव्हा तुम्ही तुमच्या भावाला मी तुझ्याशी कसं वर्तन केलं म्हणून क्षमा मागाल. अरे मी तुला भाऊ समजलो, तू परमात्मा आहेस. तुम्ही तुमच्या पत्नीची क्षमा मागायला जाल. तुमच्या आत होणाऱ्या बोधाशी त्याचा संबंध आहे. बाहेरचं विश्व परमात्मा स्वरूप आहेच, तुम्हाला ते समजत नव्हतं. इथं तर अशी परिस्थिती आहे की तुम्ही ज्याला परमात्मा म्हणून बोधामुळे पाहता तो तुमच्यापेक्षा सघन परमात्म्याच्या बोधात आहे. पण सामान्यत देखील तुम्ही तुमच्या पतीला म्हणाल, तुम्ही तुमच्या पत्नीला म्हणाल की तुझा महिमा माहीत नव्हता, तू परमात्मा आहेस हे समजलं. मया प्रमादात प्रणयेन वापी, प्रमादामुळे मी तुला काही बोललो असेन, प्रेमामुळे काही बोललो असेन, वागलो असेन, हा बोधाचा संबंध आहे. परी ऐसिया तूते स्वामी कहीची नेणोजी आम्ही, म्हणून सोयरे संबंध धर्मी राहटलो तुझसी. सोयरिक आणि संबंध जे निर्माण झालेले होते त्यामुळं तुझ्याशी आम्ही वर्तन केलं. आहा थोर वावूर जाहले, अमृते संमार्जन म्या केले. केवढी मोठी चूक झाली की अमृत घेऊन अमृताचा सडा मी घातला. खरं म्हणजे केवढ्या योग्यतेची, पण पाणी असं समजून जसा सडा घालावा तसा अमृताचा मी सडा घालावा. वारिके घेऊन दिधले कामधेनू ते, एखादं छोटं शिंगरू घ्यावं आणि जवळची गाय द्यावी पण ती कामधेनू असावी. साधं वासरू ते कोणाकडून घेतलं आणि आपली कामधेनू देऊन टाकावी. परिसाचा खडवाची जोडला, आम्हाला घर बांधायचं होतं आणि मागं कातळ होता तो तोडला. पण खरं म्हणजे तो परिसाचा पर्वत होता, परिसाचा कातळ होता, तो तोडला आणि तो दगड आम्ही आमच्या घराच्या पाया करता म्हणून घातला. की फोडोनी आम्ही गाडोरा घातला, कल्पतरू तोडोनी केला कूप शेता. मोठं झाड आहे काय उपयोग याचा म्हणून ते तोडलं आणि त्याचं कुंपण आम्ही शेताला केलं. चिंतामणीची खाणी लागली, त्याने करे वोढाळे वोलहान दिली. तैसी तुझी जवळीक धाडली सांगातीपणे. चिंतामणींची खाण सापडलेली होती. जाता जाता आम्ही त्या खाणीत खेळलो आणि ओलांडून पुढे गेलो. तशी तुझी जवळीक आतापर्यंत सांगातीपणामुळे आम्ही दवडली घालवली. कधीच तुझा लाभ करून घ्यायला पाहिजे होता. हे आजीचे पाहे पा रोकडे आताच पहा असं अर्जुन म्हणतो. कवण झुंज हे केवढे, हे युद्ध काय, या सगळ्या आमच्या स्वार्थाच्या एक प्रकारच्या गोष्टी. आम्ही सिंहासनावर बसावं आमचा न्याय्य हक्क आहे असं या झुंजाचं स्वरूप आमच्या करता स्वार्था करता. एथ परब्रह्म तू उघडे, सारथी केलास. उघड परब्रह्म आणि हे युद्ध आमच्या करता केवळ लढलं जात असं, त्याच्यात तुला आम्ही सारथी बनवला. यया कौरवांची आधरा. शिष्टाई धाडीला असी दाता. माहित होत की हे दुष्ट आहेत, हे काहीही करू शकतात, पण आमच्या स्वार्था करता काहीतरी मार्ग मिळावा म्हणून आम्ही तुला शिष्टाईसाठी पाठवला. तुझ्या संरक्षणाची कोणती व्यवस्था केली ती? आणि तिथं तो प्रसंग आलाच. अनेक वेळेला शिष्टाई करता गेलेले दूत मारून टाकलेले आहेत पूर्वी. शिष्टाचार असा आहे की शिष्टाई करता गेलेला जो दूत असेल त्याला राजशिष्टाचारात त्याचा फक्त निरोप ऐकून घ्यायचा असतो आणि आपला निरोप त्याच्याजवळ पाठवायचा असतो. पण इतिहासात अनेक दूतांना मारून टाकलं गेलेलं आहे. केवढा मोठा धोका आम्ही पत्करला असं अर्जुनाला म्हणायचंय. यया कौरवांची या घरा शिष्टाई धाडीला असी दातारा. शेवटी स्वतःच संरक्षण स्वतःला करायची वेळ आली भगवान श्रीकृष्णांना. तो दुर्योधन म्हणायला लागला की युद्ध तू जेव्हा पेटवशील तेव्हाची गोष्ट, तेव्हा आत्ताच तुला आम्ही बांधतो. तेव्हा तिथून निघून येण्यासाठी केवढं सामर्थ्य दाखवायला लागलं. ऐसा वणिजेसाठी जागेश्वरा विकिलासी आम्ही व्यापारासाठी तुला आम्ही वापरला. तू योगी यांचे समाधी सुख कैसा जाणेची ना मी मूर्ख. उपरोधूजी सन्मुख तुझसी करू थट्टा करण्यासाठी मी तुझा असत्कार केला. थट्टा करायची म्हणून जाणून बुजून अपमान केला. यच्चाव हा सार्थम असत्कृतोसी. असत्कृत असं कृत्य तुझ्याशी केलं चेष्टा करण्यासाठी म्हणून. चेष्टा करणं म्हणजे अपमान करणंच असतं. नंतर फक्त त्याला म्हणायचं असतं अरे रागू नको रागू नको, मी तुझी चेष्टा केली, तो अपमानच असतो. विहार शय्यासन भोजनेशू. आणि एकही स्थळ सोडलं नाही. तुझ्याबरोबर विहार करताना तुझी थट्टा केली, त्या पोटी अपमान केला. शय्यासन झोपेच्या वेळेला बसण्याच्या वेळेला जसं तू बसलेला असावास आणि मी यावं आणि म्हणावं की अरे इथं बसलास, इथं तर मला बसायचं होतं, उठ तू इकडं बस. आणि तू उठून बसत होतास आणि मी हसत होतो. एकोथ वाप्यच्युत तत्समक्षम. एकटा असताना किंवा लोकांच्या समक्ष दोन्ही वेळेला काय म्हणायचं, माझा याच्यावर किती वजन आहे, वट आहे, हे लोकांना दाखवण्यासाठी, माझी कशी जवळीक आहे हे दाखवण्यासाठी. तत्क्षामये त्वाम अहम अप्रमेयम. त्याकरता मी तुझी क्षमा मागतो आहे, क्षमा याचना करतो आहे. तू या विश्वाची अनादि आदि. बैससी जिये सभासदी. तिये सोयरी की जिया संबंधी रडी बोलो. तुझी भगिनी माझी पत्नी होती ना, त्यामुळं मला असं वाटत होतं की माझं स्थान वरचं आहे. सोयरिकेचा संबंध असा होता. त्यामुळे तुला लागेल असं मी बोलत होतो. एकूण ही बेभानपणाची जी लक्षणं असतात ती आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी असतात. अर्जुनाच्या योगाने आपण ती पाहतो आहोत. त्याच्यामध्ये एक प्रकारे शारीरिक धसमुसळेपणा, परमात्म्याचा अनुमान, मानुषी तनुनी वेष्टीत असणाऱ्या परमात्म्याचं अग्रहण, थोरवी न जाणता, थोरवी जाणल्यावर मग मान द्यायचा, त्याच्यापेक्षा जे जे भेटेल भूत ते ते मानीचे भगवंत असं नाही करतायत. आणि ईश्वराच्या संबंधी नास्तिक्य बुद्धी, ईश्वर नसला पाहिजे, हात जोडतो पण काय असेल म्हटलं तर आपला हात जोडलेला कुठेतरी रेकॉर्ड झालेलं बरं, खरं म्हणजे नसेलच एखाद वेळेला, अशी भावना. तू या विश्वाची अनादि आदी बैससी जिये सभासदी, तेथे सोयरी किची या संबंधी रडी बोलो, विपाये रावळा येवो तरी तुझे नी अंगे मानू पावो. कधी कधी तुझ्या घरी येत असू तेव्हा तुला जसा मान तसा मला मान मिळाला पाहिजे अशी अपेक्षा धरत होतो. न मानिसी तरी जावो रुसोनी सलगी, सलगीच्या नात्यानी थोडं दुसऱ्याशी बोलत असलास, काही कामात असलास, दुर्लक्ष झालं तर रुसून निघून जात होतो, आम्हाला काहीच किंमत नाही का. पाया लागोनी बुझावणी, तुझ्या ठाई सारंग पाणी पाहिजे, आणि मग रुसून गेल्यावर माझ्या माझे पाय धरून तू माझी क्षमा मागितली पाहिजेस. पाया लागोनी बुझावणी, तुझ्या ठाई सारंग पाणी पाहिजे, आता तुला मी तेव्हाच माफ करीन जर माझे पाय धरून तू मला माझी क्षमा मागशील तर. ऐशी करणी बहु केली आम्ही, सजकपणाची या वाटा शहाणपणाच्या घमेंडीमध्ये, तुझं पुढे बैसे उफर आटा पाठ करून तुझ्या पुढे बसलेलो आहे. हा पाडू काय वैकुंठा परी चुकलो आम्ही, वैकुंठाधिपती त्याच्या समोर असं वर्तन करावं का, पण आम्ही चुकलो, चुकलो, चुकून आम्ही असं वागलो. देवेसी कोलकाठी करू, तुला म्हणत होतो की चल दानपट्टा खेळू, आखाडा झोंबा लोंबी करू, कधीतरी शड्डू ठोकला, चल बघू तुझी शक्ती किती माझी शक्ती किती, सारी खेळता आविष करू, निकरेही भांडो, आणि सारी पाठ खेळताना तिरस्काराने तुझ्याशी बोललो, तुझं दान एवढं ना, आता बघ माझं किती पडेल. अनादर करत होतो, तिरस्काराने बोलत होतो, तुझं सातच पडलं, आता माझं 12 पडेल असं म्हणत होतो. आणि हात घाई करून भांडत देखील होतो, चांगते उरा उरी मागू, जे चांगलं तुझ्याकडे असेल ते पाहिल्यावर मागत होतो, मला पाहिजे बस, मला काही माहित नाही, तू माझा मित्र आहेस ना, मला पाहिजे उरा उरी पाहिल्या पाहिल्या. देवासी की बुद्धी सांगो, आणि कसं वर्तन करायला पाहिजे, काय वर्तन करायला पाहिजे, शहाणपणा काय आहे हे तुला सांगत राहिलो. देवीची म्हणो काय लागो तुझे आम्ही, आणि जर ऐकलं नाहीस तर तुझा माझा संबंध काय, चल संपला असं असं आम्ही म्हणत होतो. ऐसा अपराध हा आहे जो त्रिभुवनी न समाये, जी नेणताची की पाये शिवतले तुझे, देवो बोनयाच्या अवसरी लोभे कीर आठवण करी, परी माझा निसुग गर्व अवधारी जे फुगून चिबैसे। देवाची या भोगायतनी खेळता आशंकेना मनी, जी रिगोनिया शयनी सरीसा पहुडे, कृष्ण म्हणून हाकारी जे यादवपणे तू ते लेखी जे, आपुली आण घाली जे जाता तुझ, मज एकासनी बैसणे का तुझा बोलू न मानणे, हे वोतटीचे नि दाटपणे बहुत घडले, म्हणून काय काय आता निवेदिजेला अनंता, मी राशी आहे समस्ता अपराधांची। पुढच्या वेळेला बघू। विठ्ठल 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 विठ्ठल, नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरि 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 ज्ञानोपा माउली प्रभु हरि हरि। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। हरि हरि।